आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगातलं वेगानं विकसित होणारं तिसरं मोठं हवाई क्षेत्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज पुणे दौऱ्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या गुरुवारी नागपूर मुंबई महामार्गावरील शेवटच्या टप्प्यातल्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन. दहशतवाद विरोधी पथकाचे ठाणे जिल्ह्यात 22 ठिकाणी छापे, 12 संशयितांना घेतलं ताब्यात. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज लढत. आता सविस्तर बातम्या. बाजारपेठ, तंत्रज्ञान तसंच नवोन्मेषासाठी वाव आणि व्यापारासाठी खुलं धोरण यामुळे भारत जगातलं वेगानं विकसित होणारं तिसरं मोठं हवाई क्षेत्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयएटीए अर्थात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. आंतरराष्ट्रीय सहकार्य, हवामान बदल आणि जागतिक हवाई वाहतुकीच्या उद्दिष्टांना पुढे नेण्याचं हे व्यासपीठ असल्याचं पंतप्रधान म्हणाले. हवाई क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या सुविधांमुळे आगामी काळात हे क्षेत्र मोठ्या बदलांचं केंद्र बनेल असं त्यांनी नमूद केलं. भारत सरकारच्या उडान योजनेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी 2014 पासून देशातल्या हवाई क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले,
भारत अपने इस पोटेंशियल को मैक्सिमाइज करने के लिए फ्यूचरिस्टिक रोडमैप पर काम कर रहा है. हम वर्ल्ड क्लास एयरपोर्ट इंफ्रास्ट्रक्चर में इन्वेस्ट कर रहे हैं. जैसा नायडू जी ने बताया, 2014 तक भारत में 74 ऑपरेशनल एयरपोर्ट थे, आज इनकी संख्या बढ़कर 162 हो चुकी है. इंडियन कैरियर्स ने 2000 से ज्यादा नए एयरक्राफ्ट के लिए ऑर्डर दिए हैं और ये तो अभी शुरुआत है. भारत का एविएशन सेक्टर एक ऐसे टेक ऑफ पॉइंट पर खड़ा है जहां से उसे लंबी और सबसे ऊंची उड़ान भरनी है. और ये उड़ान केवल भौगोलिक सीमाओं को पार नहीं करेगी बल्कि दुनिया को सस्टेनेबिलिटी, ग्रीन मोबिलिटी और इक्विटेबल एक्सेस की दिशा में भी ले जाएगी.
पुढच्या 5 वर्षात देशात 50 विमानतळ विकसित करणार असल्याची घोषणा यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन रायडू यांनी केली. रविवारपासून सुरू झालेल्या आयएटीए कार्यक्रमाची आज सांगता होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्ह्यात नारायणगाव इथं ते टोमॅटो बाजारपेठेला भेट देणार असून तिथं शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते पुण्याच्या कृषी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कृषी हॅकेथॉन कार्यक्रमामध्येही सहभागी होणार आहेत. देशभरात सध्या विकसित कृषी संकल्प अभियान सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पेडगाव इथल्या अभियानात मोठ्या संख्येनं महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि ड्रोन प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आलं. याबाबतची एका शेतकरी महिलेची ही प्रतिक्रिया.
मध्ये कृषी विद्यापीठचे खूप अधिकारी आले होते. आम्हा महिलांना खूप छान माहिती मिळाली. नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग सांगितले आम्हाला आणि ड्रोन दीदी विषयी खूप छान माहिती दिली. आम्ही महिला असं एकदम ड्रोन ऐकलं होतं आम्ही लग्नामध्ये, ते पाहिलं होतं, पण आता आज प्रत्यक्षात फवारती वेळेस पाहिलं. आम्हा महिलांना खूप आनंद मिळाला.
देशातल्या 6 कोटींहून अधिक शेतकऱ्यांची डिजिटल ओळखपत्र आतापर्यंत तयार करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. या ओळखपत्रांद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी, पशुधन, पिकांची माहिती आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नाची नोंद केली जाणार आहे. या ओळखपत्रांचा उपयोग शेतकऱ्यांना पीक विमा तसंच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी होणार आहे. महाराष्ट्रात 99 लाख शेतकऱ्यांची डिजिटल ओळखपत्रं तयार करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या गुरुवारी 5 जून रोजी नागपूर मुंबई महामार्गावरील 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्यातल्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. नाशिकच्या इगतपुरी ते ठाण्यातल्या आमणे यांना जोडणारा हा 701 किलोमीटर लांबीचा हायस्पीड कॉरिडॉरचा शेवटचा टप्पा आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे समृद्धी महामार्गावरून आता नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे. विदर्भातल्या सिकलसेल आणि थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचं उपचारांसाठी मुंबईवर असलेलं अवलंबित्व कमी व्हावं यासाठी भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स नागपूर इथं बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत एसटीपीसीनं या केंद्रासाठी अर्थसहाय्य दिलं आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली. या कराराअंतर्गत एनटीपीसी त्यांच्या सामाजिक दायित्व निधी उपक्रमाअंतर्गत एम्स नागपूरला आर्थिक मदत करणार आहे. नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचं प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिकमध्ये केलं. श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नाशिकच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
महाबीज सोयाबीन वाण महाबीज किमया मजबूत झाड झुपकेदार शेंगा दणदणीत उत्पादन प्रगतीची माया महाबीज किमया. महाबीज सोयाबीन वाण महाबीज किमया मजबूत झाड झुपकेदार शेंगा दणदणीत उत्पादन प्रगतीची माया महाबीज किमया.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून काल राज्यात 65 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात पुण्यामध्ये सर्वाधिक 25 रुग्ण असून मुंबईत 22 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात या वर्षात आतापर्यंत एकंदर 814 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यातले 300 रुग्ण बरे झाले असून 506 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात कोरोनाचे 2 नवे रुग्ण सापडले असून यातल्या एकावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसऱ्याला पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागेराव चव्हाण यांनी दिली आहे. आषाढी एकादशीसाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथून संत श्री गजानन महाराजांची पालखी विठ्ठल नामाच्या जयघोषात काल पंढरपूरकडे रवाना झाली. पालखीसोबत 700 वारकरी पताकाधारी अश्व आणि गजांचा सहभाग आहे. ही दिंडी 33 दिवस 725 किलोमीटरचा पायी प्रवास करत 4 जुलैला पंढरपूरला पोहोचेल. पालखीचं हे 56वं वर्ष आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं काल ठाणे जिल्ह्यात 22 ठिकाणी छापेमारी करून 12 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. दहशतवाद विरोधी पथकानं पडघा इथं 2003 मुंबई सेंट्रल आणि मुलंड बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी सिमी या बंदी असलेल्या संघटनेचा माजी सदस्य साकीब नाचण याच्या घरावरही छापा टाकला. 2017 शिक्षा पूर्ण केल्यानंतर नाचण पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. साकीब नाचण अकीब साकीब नाचण अब्दुल लतीफ कासकर कैफ नाचण शाजिल नाचण फारक झुबेर मुल्ला यांच्यासह प्रतिबंधित संघटना सिम्मीच्या काही माजी पदाधिकाऱ्यांच्या घरांची आणि परिसराचीही एटीएसनं झडती घेतली आहे. या झडतीदरम्यान 6 जण त्यांच्या घरामध्ये आढळले नाहीत. एटीएसनं पुढच्या तपासासाठी 12 जणांना ताब्यात घेतलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंतीतल्या आडत दुकानदारानं टोमॅटो खरेदी करून 7 महिने झाले तरी शेतकऱ्यांचे 2.5 कोटी रुपये दिले नसल्यानं काल सकाळी शेतकऱ्यांनी बाजार समितीचे लिलाव अचानक बंद पाडले. अखेर पोलीस बाजार समिती आणि आंदोलक यांनी चर्चा केल्यानंतर येत्या 17 तारखेपर्यंत सर्व पैसे देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. त्यानंतर कांदा आणि टोमॅटोचे लिलाव पुन्हा सुरू झाले. बातमी आयपीएलची. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. बंगळुरू संघाचं नेतृत्व रजत पाटीदार याच्याकडे आहे तर पंजाब किंग्जचं कर्णधारपद श्रेयस अय्यर याच्याकडे आहे. 2008 सुरू झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत हे दोन्ही संघ एकदाही करंडक जिंकू शकलेले नाहीत त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा विजय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगातलं वेगानं विकसित होणारं तिसरं मोठं हवाई क्षेत्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज पुणे दौऱ्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या गुरुवारी नागपूर मुंबई महामार्गावरील शेवटच्या टप्प्यातल्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन. दहशतवाद विरोधी पथकाचे ठाणे जिल्ह्यात 22 ठिकाणी छापे, 12 संशयितांना घेतलं ताब्यात. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.